Absolute Hits 93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आपल्या शो मध्ये आपलं 8 ते 9 आर मधलं एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे खबर का असर. ओके, आपण एखादी बातमी तिचा आपल्यावर झालेला परिणाम या सगळ्यांबद्दल बोलत असतो. पण आज ना ह्या सेगमेंट बद्दल बोलत असताना म्हणजे मी जेव्हापासून विचार करतो आहे अगदी कालपासून तेव्हापासून अशा वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत ना की अरे हो ही पण गोष्ट आहे, ही पण बातमी अशी आहे जिचा असर लोकांवर पडलाय काहीतरी, ही पण बातमी अशी आहे जिचा असर पडलाय लोकांवर काहीतरी. अशा बऱ्याचशा घटना घडामोडी घडतायत आपल्या अवतीभोवती, ज्या घटना घडामोडी बातम्यांच्या स्वरूपात आपल्या समोर येत आहेत आणि त्याचा आपल्यावरती काहीतरी परिणाम होतोय. सगळ्यात जास्त तुमच्यावर परिणाम टाकून गेलेली बातमी कोणती या दिवसभरातली म्हणा किंवा या संपूर्ण आठवडाभरातली म्हणा कोणती असेल ती जरा शेअर करा. 6601935 नंबर आहे. जब दिल ही टूट गया हम जीके क्या करेंगे टाइप्स गाणे ऐकायला काही लोक भाग पडलेत कारण एका बातमीचा त्यांच्यावर झालेला असर आहे. कोण थी लोक, कोण थी मंडळी तुम्हाला थोडा सुद्धा सांगतो. आज की पार्टी मेरी तरफ से हे मी काहीही आश्वासन देत नाही कुठचं, हे गाणं येत आहे थोडा सुद्धा ऐका एन्जॉय करा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.